फायर चॅट आपल्या फोनशी संप्रेषणाचा एक नवा मार्ग निर्माण करते, ज्यासाठी कोणत्याही डेटा प्लॅन किंवा नेटवर्कची गरज लागत नाही. दोन फोन 200 फुटांपेक्षा कमी अंतरावर असल्यास ते आपोआप जोडले जातात. तुम्ही काहीही करण्याची गरज नाही, फक्त ब्लूटूथ आणि वायफाय चालू ठेवा, तुमच्याकडे वायफाय जोडलेले नसले तरीही. 2 पेक्षा अधिक फोन असल्यास त्यांचे अधिक मोठे नेटवर्क तयार होते. गुगल बुक सर्च सेटलमेंट सहाय्यक कक्षाला दूरध्वनी केल्याबद्दल धन्यवाद. मराठीसाठी आता 1 दाबा. तुम्ही फिरत्या डायलच्या दूरध्वनी यंत्रावरून दूरध्वनी करत असाल तर कृपया तो दूरध्वनी चालू ठेवा. मागील 2 आठवड्यांमध्ये आपल्याला दृष्टांत झाले होते का, किंवा इतर लोकांना दिसू न शकणाऱ्या गोष्टी अनुभवास आल्या होत्या का? नाहीसाठी 1 निवडा, होयसाठी 2 निवडा. तुम्ही काय करता ते पाहून, तुमचे शब्द ऐकून बाळ बऱ्याच गोष्टी शिकतं. तुमच्या बाळाशी बोला, गाणं म्हणा, 1-2 वस्तू दाखवून हळूहळू अंकांची ओळख करून द्या. बाळाला नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत गुंतवून ठेवा. त्याला वेगवेगळ्या वस्तूंशी खेळू द्या. दे आईला गाडी, दे शाब्बास, अशा साध्या सूचना देऊन बाळाबरोबर खेळा. तुम्ही आपल्या बाळासाठी कोणती उत्तम गोष्ट करू शकता ठाऊक आहे? नेहमी बाळाशी बोलत राहा. कृपया फोन बंद करा, किंवा जर आपण आपल्या आज्ञा दाबण्यासाठी आपल्या टेलिफोन संचाच्या की पॅडचा वापर करणार असाल तर स्टार दाबा. मॅनिटोवॉकसाठी 2007 हे विक्रमी वर्ष ठरले. आमच्या 3 बिझनेस विभागांद्वारा 4 अब्ज अमेरिकन डॉलर्सची विक्री झाली. यातील 49% विक्री उत्तर अमेरिकेबाहेरील होती. आमचा क्रेन्स विभाग हा आमच्या 3 बिझनेसेसमधील सर्वात मोठा आहे. नमस्कार. या संशोधन अभ्यासात भाग घेतल्याबद्दल आपले आभार. पुढील काही मिनिटे या अभ्यासातील आपल्या भूमिकेविषयी मी बोलणार आहे. या अभ्यासात आपलं काम आहे दररोज आपलं औषध घेणे, आपल्या सर्व भेटीवर हजर राहणे आणि दररोज अभ्यास दैनंदिनीत सर्व झटक्यांची नोंद करणे.